आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. विश्वासमोर यशस्वी उदाहरण सादर करण्यासाठी भारतानं स्वतःचा विकास मार्ग तयार करावा. संघाच्या शताब्दी विजयादशमी कार्यक्रमात डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायांचा जनसागर. थोड्याच वेळात मुख्य सोहळ्याला होणार प्रारंभ. बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्याच्या मागणीसाठी मुंबईत 14 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय विराट मोर्चाचं आयोजन आणि विजयादशमी सणाचा सर्वत्र उत्साह. रावण दहनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 156व्या जयंतीनिमित्त तसंच देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करत आहे. नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. नागपूर काँग्रेसकडून व्हेरायटी चौक इथं गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेस शहर प्रमुख विकास ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरसह अनेक सरकारी आस्थापनातून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आलं. देश काल परिस्थितीचा विचार करून आपल्या समग्र आणि एकात्म दृष्टिकोनातून आपला स्वतःचा विकास मार्ग तयार करून विश्वासमोर एक यशस्वी उदाहरण सादर करावं लागेल, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी विजयादशमी महोत्सवाला त्यांनी आज सकाळी संबोधित केलं. सर्वांगीण प्रगतीसाठी सगळ्यांना जोडणाऱ्या धर्माचा मार्ग अनुसरावा लागेल, असं भागवत म्हणाले.
अर्थ और काम के पीछे अंधी होकर भाग रही दुनिया को धर्म की दृष्टि देनी पड़ेगी. वो धर्म पूजा नहीं है, वर्शिप्स नहीं है. वो धर्म खान पान रीति रिवाज नहीं है. वो धर्म इसके परे सबको जोड़ने वाला, सबको उन्नत करने वाला, सबको साथ लेकर चलने वाला, प्रजा की सृष्टि की धारणा करने वाला धर्म है. उस धर्म का मार्ग हमको अपने उदाहरण से विश्व को देना पड़ेगा. भारतवर्ष को ऐसा होना ही पड़ेगा, ऐसे संघ मानता है 100 साल के अनुभव के बाद.
स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचं योगदान अविस्मरणीय आहेच, परंतु स्वातंत्र्यानंतर भारत कसा असावा, भारतातील जीवन कुठल्या प्रकाराच्या तंत्रानं चालावं, त्याबद्दल विचार ठेवणाऱ्या त्यावेळच्या दार्शनिक नेत्यांपैकी गांधीजींचं स्थान अग्रणी असल्याचं प्रतिपादन भागवत यांनी यावेळी केलं. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं देखील स्मरण केलं. व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्य कसं असलं पाहिजे याचे आदर्श शास्त्री होते, असं भागवत म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ केशव हेडगेवार या दोन महापुरुषांमुळे नागपूरची भूमी माझ्यासाठी विशेष महत्वाची आहे, असं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. रेशीमबाग इथं आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी महोत्सवाला ते मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते.
बाबासाहेब आंबेडकर के संविधान में निहित सामाजिक न्याय की व्यवस्था के बल पर ही मेरी तरह आर्थिक और सामाजिक पृष्ठभूमि का एक सामान्य व्यक्ति देश के सर्वोच्च संवैधानिक पद तक पहुंच सका. डॉक्टर हेडगेवार के गहन विचारों से समाज और राष्ट्र को समझने का मेरा दृष्टिकोण स्पष्ट हुआ.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 1975 बंदी आणली गेली, पण या आणीबाणीच्या काळात संघानं भूमिगत चळवळ राबवून एक प्रभावी प्रतिरोध उभा केला. आदर्श विचार, त्याग आणि धैर्यामुळे संघ आज जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवकांची संस्था बनली आहे, असं कोविंद म्हणाले. 2047 पर्यंत विकसित आणि एकात्म भारताच्या निर्मितीमध्ये संघाचं अमूल्य योगदान राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये साजरा होतो आहे. लाखो बौद्ध अनुयायी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळपासून अभिवादनासाठी येत आहेत. ऐकूया हा विशेष रिपोर्ट.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत आज सकाळी विशेष बुद्धवंदना आयोजित करण्यात आली. यावेळी समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वज आणि बाबासाहेबांना मानवंदना देत सलामी देण्यात आली. दरम्यान आज सायंकाळी दीक्षाभूमीवर संपन्न होत असलेल्या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून धम्म लर्निंग सेंटर सारनाथचे भदंत चंदीमाश थेरो, बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनातील भंते विनाचार्य, हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ राजशेखर वुनवू उपस्थित आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहेत.
मी संदीप कांबळे, कोल्हापूरहून मी या ठिकाणी आलेलो आहे. आमच्यासोबत दरवर्षी धम्म दीक्षा परिवर्तन सोहळ्यासाठी 50-60 लोक आपण घेऊन येत असतो, आणि या दीक्षाभूमीवरचं जे पर्व आहे तो या ठिकाणी इथे येणाऱ्या सर्वच उपासकांच्यासाठी एक पुनर्जन्म असतो की बाबासाहेबांनी दिलेली जगातील एकमेव अशी दीक्षा आहे. तथागत गौतम बुद्धांचा विचार या भारतभूमीमध्ये तेवत ठेवण्याचं काम विश्वर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे.
आज सकाळपासून कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं बौद्ध अनुयायांनी मोठी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देऊन तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. यावेळी माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या नेतृत्वात आयोजित सामूहिक बुद्धवंदना कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेत. भारतीय संविधानाच्या जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या प्रतिकृतीची निर्मिती ड्रॅगन पॅलेसतर्फे करण्यात येत आहे. आज या प्रतिकृतीच्या संकल्पपत्राचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. आकाशवाणी विभागातून मी राम औरंगाबादकर.
संविधान सत्याग्रह पदयात्रेचा आज सेवाग्राम इथं समारोप झाला. नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्रामपर्यंत ही पदयात्रा होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी यांच्यासह अनेक नेते, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील या पदयात्रेत सहभागी झाले. बापूंच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत संघ विसर्जित करावा आणि गांधींच्या विचारांच्या अनुषंगानं पुढची वाटचाल स्वीकारावी असं प्रतिपादन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्या या मागणीसाठी मुंबईत 14 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे डॉ राजेंद्र गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश गजभिये तसंच रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट उपस्थित होते. बोधगया विहार मुक्तीची ही मागणी 1992 पासूनची असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. त्याला एकत्रितपणे आणून एक त्याला एक भव्य अशी ताकद उभी करावी असा जे उद्देश आमचा आहे. आणि आदरणीय मंत्री सुरेश काही यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंत्राला मोठं आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सामील होतो. त्यावेळेपासून हे आंदोलन सुरू आहे. तर म्हणणं एवढं आहे की इतर धर्मांचे जे धर्मस्थळ आहे त्या ट्रस्टमध्ये जर इतर धर्माचे लोक नसता तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्येही इतर धर्माचे लोक असून नये या उद्देशांची आमची मागणी आहे.
महाबोधी विहार संयुक्त समितीच्या आतापर्यंत मुंबईत 3 बैठका झाल्या असून यामध्ये सर्वपक्षीय नेते, रिपब्लिकन गट, त्याचप्रमाणे बौद्धांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटना यांनी एकमतानं महाविहार मुक्ती आंदोलनासाठी 14 ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये सर्व राजकीय भूमिका सोडून एकत्र येण्याची मानसिकता ठरवली असल्याचं जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकार ईशान्येकडील राज्यांना मुख्य प्रवाहात आणत आहे. ही राज्य आता देशाच्या विकासाचं एक नवीन इंजिन ठरत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेच्या आजच्या भागात याविषयी जाणून घेऊया.
एकेकाळी सीमावर्ती भाग म्हणून पाहिला जाणारा ईशान्य भारत आता प्रगती, शांतता आणि अमर्याद क्षमतांचा प्रदेश ठरत आहे. गेल्या 11 वर्षांत सरकारनं समावेशक विकासासाठी परिवर्तनकारी दृष्टिकोन अवलंबला आहे. त्यामुळे ईशान्येकडील भारत अभूतपूर्व विकासाबरोबरच राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आपलं स्थान अनुभवत आहे.
विकसित भारत के निर्माण के लिए पूर्वी भारत का विकसित होना बहुत जरूरी है और नॉर्थ ईस्ट पूर्वी भारत का सबसे अहम अंग है. हमारे लिए इसका मतलब सिर्फ एक दिशा नहीं है. हमारे लिए ईस्ट का मतलब है एम्पावर, एक्ट, स्ट्रेंथन एंड ट्रांसफॉर्म.
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज साजरा होतो आहे. काल महानवमीच्या पूर्णाहुतीनंतर नवरात्र उत्सवाची सांगता होते आहे. आज सरस्वती पूजन, शस्त्रपूजन तसंच वाहन पूजन केलं जातं. अधर्मावर धर्माचा विजय साजरा करण्यासाठी आज रावण दहन करण्याची देखील प्रथा आहे. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर आज संध्याकाळी रावण दहन होत असून त्यासाठी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे उभारून परिसर सज्ज करण्यात आलाय. शहरातील रेशीमबाग, सक्करदरा, राजाबक्षा यासह इतरही ठिकाणी रावण दहन केलं जातं. गोंदिया शहरात आज विजयादशमीनिमित्त श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली. या विशस्त्रांच्या प्रात्यक्षिकातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन आणि विजयादशमी सणाचा सर्वत्र उत्साह. रावण दहनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.